यशया अध्याय 42। पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे। पहा, हा माझा निवडलेला, याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे। याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे। तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल, तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझविणार नाही, तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील, पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही, द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करीतात, आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन, अंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन, मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही, पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करीतो, त्यास आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हास ऐकवितो, अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोक हो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा, अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यात केदार वसत आहे ती गाण्याचा गजर करोत, सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करोत, ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत, परमेश्वर वीराप्रमाणे निघेल, रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील, तो प्रचंड शब्द करील, तो रणशब्द करील, तो आपल्या शत्रूस आपला प्रभाव दाखवील, मी दीर्घकाळ मौन धरिले, मी स्तब्ध राहिलो, मी स्वतःला आवरिले, वेणा देणाऱ्या स्त्रीप्रमाणे मी आता कणत आहे, उसासे व धापा टाकीत आहे, मी पर्वत व टेकड्या उद्ध्वस्त करीन, त्यावरचा झाडपाला सुकवीन, नद्यांची बेटे करीन, तळी आटवून टाकीन, माहीत नाही अशा रस्त्याने मी अंधळ्यास नेईन, अज्ञात अशा मार्गांनी मी त्यास चालवीन, त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंच सखल जागा सपाट मैदान होईल असे करीन, ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही। जे कोरीव मूर्तीवर भाव ठेवितात, ओतीव मूर्तींना तुम्ही आमचे देव आहा असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील। बहिऱ्यांनो ऐका, अंधळ्यांनो पहा, म्हणजे तुम्हास दिसेल, माझ्या सेवकाखेरीज कोण अंधळा आहे? मी पाठवितो त्या माझ्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्या भक्तासारखा कोण अंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण अंधळा आहे? तू बहुत पाहिले आहे, ते ध्यानात ठेवीत नाहीस, त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही, परमेश्वर आपल्या न्यायपरायणतेमुळे प्रसन्न झाला व आपल्या धर्मशास्त्राची महती व थोरवी त्याने वाढविली. तरी हे लुटिलेले नागविलेले लोक आहेत, ते सर्व गर्ताच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडिले आहेत, ते भक्ष झाले आहेत, त्यास सोडविणारा कोणी नाही, ते लूट झाले आहेत आणि ती परत द्या असे म्हणणारा कोणी नाही. याकडे तुमच्यातला कोण कान देईल? यापुढे कोण लक्ष देऊन हे ऐकेल? याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्रायलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे धर्मशास्त्र ते ऐकेनात, म्हणून त्याने त्याजवर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गजब यांचा वर्षाव केला. त्याला चोहोकडून आग लागली, तरी त्याला कळले नाही. तिचा भडका झाला, तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.